श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध 24वा श्लोक. रघुनायका विणवायाशी नावे जना सारिखे व्यर्थ का ओसणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिणी ते नसोदे. ह्याच्यातही समर्थाने दोन तीन गोष्टी सांगितल्या, त्या आपण बघूया. पहिल्या चरणात ते म्हणतात रघुनायका वीण वाया शिणावे. रघुनायका खेरीस त्याला सोडून जे जे काही आपण करतो तो व्यर्थ शीण असतो, नुसता नुसते कष्ट असतात, पदरात काही पडत नाही. मग सगळं करायचं का नाही, तसं ते पुन्हा सांगत असतात सगळेजण. सगळी कर्तव्य कर्म उत्तम तऱ्हेनं करायचे, पण त्याच्या मागे पुढे ईश्वराचं नाम जोडायचं आहे, त्याचं स्मरण ठेवायचं आहे, त्याचं काम आहे म्हणून आपण करायचं आहे, तो करून घेतो असा भाव ठेवून ते करायचं आहे. त्याच्या खेरीज आपण जे करतो ते सगळं व्यर्थ जातं, कारण ते मी केलं असा आपला भाव, म्हणजे आपलं अज्ञान असतं. मी केलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा मनात समजावं अजून अज्ञान आहे. माझ्याकडून त्याने करून घेतलं, मला दाखवलं. ज्ञानेश्वरांसारखे महान संत म्हणतात माते दावीत बोले स्वामी तो माझा. ते मला दाखवतात पण बोलतात ते, तेच माझ्या मुखातून बोलतात. असा पक्का भाव ठेवा प्रत्येक काम करत असताना. जनाबाई दळत असताना देखील ती म्हणायची जेव्हा की तो मला दळून देतो, ह्याचा अर्थ असा त्याच्या शक्तीनं हे दळण होत आहे. जे आपण पाहतो ऐकतो बोलतो चालतो प्रत्येक जी गोष्ट करतो आपण, त्या प्रत्येक कर्मामागे प्रत्येक कृतीमागे त्याची शक्ती आहे म्हणून ते होत आहे. दिवस बदलत जातात, बालपण संपतं, तारुण्य संपतं, वृद्धापकाळ येतो, आपल्यात बदल होत जातो सारखा. पण त्या सारख्या बदलामागे एकच एक शक्ती अनुस्यूत असते, ती त्या त्या वयात त्याच्याकडून ते सगळं काम करून घेत असते. त्यामुळे ज्याला बोध असतो, ज्याला संतसंगती मिळालेली असते, जो साधक असतो, आपण पक्क लक्षात घ्या की हे सगळे जे श्लोक आहेत हे सामान्य माणसासाठी नाही आहेत, त्यांना ते कळणेही कठीण आहे. बद्धातून तो जो कोणी मुमुक्षू अवस्थे गेला, विशेषतः मुमुक्षूपासून साधकावस्थेत गेला, त्याला हे उपयोगी आहे जास्ती की काय करायला पाहिजे आणि काय टाकायला पाहिजे. काही काही गोष्टी सामान्य जरी वाटल्या तरी त्या सामान्य नाहीत, फार मोठ्या आहेत. जनी निंदेत सर्व सोडवून द्यावे, याच्यामध्ये सगळ्या निंद्य वस्तू टाकायच्या आलेल्या आहेत. आपल्याला ते निंद्य का वंद्य हे कळत देखील नाही. पुष्कळ वेळेला एखादी गोष्ट आपण करून जातो आणि मग म्हणतो आपण अरे नको होतं करायला, त्यावेळ केलं पण. म्हणून एक एक चरण एक एक शब्द सोपा वाटला तरी त्याच्या पाठीमागं अर्थ खूप मोठा आहे. आणि इथं त्यांनी जे म्हटलं रघुनायका विण त्याच्या खेरीज वाया शिणावे, शीण मात्र येतो. साधा मी म्हणते गृहिणी आहे, स्वयंपाक करायचा असला भगवंत जेवायचा आहे त्याच्यासाठी स्वयंपाक करते, असं जर म्हटलं श्रम वाटत नाहीत. जेवायला बसलेलासुद्धा भगवंत जेवतो आहे, नाना रूपाने तो जेवतो आहे, त्याच्यासाठी हे सगळं करतो आहे, असं असेल तर कष्ट वाटत नाहीत, आनंदाने सगळं होतं. आणि ते जर नसेल तर काय कटकट आहे आपल्या पाठीमागं, रोज रोज तेच तेच करायचं, शीण कष्ट. तेच कर्म कोणत्या बोधाने आपण करतो, काय हेतूनं करतो, त्याच्यातून प्राप्तव्य काय आहे हे जर आपल्याला कळलं तर तेच कर्म आनंदाचं होतं, नाहीतर तेच कर्म कष्टाचं दुःखाचं होतं. म्हणून इथं त्यांना म्हणायचं आहे रघुनायका वीण तू जे काय करशील वाया शिणावे, फक्त शीण तुझ्या वाटेला येईल. आयुष्य गेलं कंटाळलो, आता आयुष्यभर मार मर मर मेलो, सगळ्यांसाठी कष्ट केले आणि ज्यांच्यासाठी केले तेच आता विचारत नाहीत, तसंच होणार असतं हे तुला आधीच कळायला पाहिजे होतं. त्यांच्यासाठी केलं म्हणू नको, भगवंतासाठी केलं म्हण. जे जे करशील ते भगवंतासाठी केलं आहे त्याला पोचलेलं आहे. मी माझ्या मुलासाठी केलं, यजमानांसाठी केलं, आईसाठी केलं, वडिलांसाठी केलं असं काही म्हणू नका. भगवंतासाठी केलं ते त्याला पोचलं. म्हणून आधी मध्य अंत शेवटी सगळ्या ठिकाणी त्या रघुनायकाला जोडा. त्याला जर जोडलं नाही तर सगळं आयुष्य व्यर्थ जाईल. म्हणून रघुनायका वीण वाया शिणावे, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे. इथं जनासारिखे म्हणजे सामान्य मंडळी, बद्ध मंडळी, संसारी मंडळी. ज्यांना परमार्थाचा काहीही लवलेश नाही, काहीही माहिती नाही, अशी सगळी मंडळी जी आहेत त्यांच्यासारखा तू का भरंगळत जातोयस, प्रवाहपतीत होत आहे. त्यांनी जागा घेतली, मी जागा घेतली, त्यांनी गाडी घेतली, मी घेतली, स्पर्धा सुरू झाली. आता तर काय हल्ली जिकडं तिकडं आकर्षणच आकर्षणं, प्रदर्शनं चालू आहेत. काही आपल्याला नको असलं तरी तिथं जाऊन पाहिलं आणि हातात खिशात पैसे असले की घ्यावंसं वाटतं, घरात भर पडली. वाढताय कपडे, वाढतायत फर्निचर, वाढताय भांडी, वाढतायत अनावश्यक वस्तू, ठेवण्याचं ठिकाण आपलं घर. माणसाला किती लागतं खरं म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. एका वेळेला काय 10 कपडे घालणार का आपण? काय जेवणार म्हणजे किती जेवणार आपण? पण माणसाला लोभच मोठा, विचारच नाही, विवेक जागृत नाही, विचार नाही. काय करायचं आहे, कशासाठी आपण जन्माला आलेलो आहोत, काही कशाचं भानच नाही आहे. बेभान अवस्थेत जीवन जगत आहेत आणि दुसऱ्याशी स्पर्धा चालू आहे. त्यांनी हे केलं मला करायचं, तुला हवं आहे मला हवं आहे का नाही, त्यांनी केलं म्हणून मला करायचं. म्हणून ही जी जगरहाटी आहे त्याच्यामध्ये माणसं प्रवाहपतीत झाल्यासारखी वाहून जात आहेत. तसं ते समर्थ म्हणतायत, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे. इतर लोकांसारखं तू का करतोयस? तुझं जीवन कशासाठी आहे? जागा हो, लक्षात घे आपल्याला काय मिळवायचं आहे. प्रत्येक क्षण मोलाचा आहे, एकही क्षण इकडे तिकडे घालवू नको. भगवंताचं विस्मरण हे पाप आहे आणि भगवंताचं स्मरण हे पुण्य आहे. हे जर लक्षात घेतलं तर दिवसाकाठी पाप किती होतं आणि पुण्य किती होतं हे विचारच करायला लागेल. बहुतांशी पापच आहे सगळं आणि त्यात पुन्हा पापतेची परपीडा, दुसऱ्याला व्याप, दुसऱ्याला त्रास कसा देता येईल ह्याचा विचार चालू असतो. आपण त्रास दिला नसला तरीसुद्धा आपल्या अनेक गोष्टीनं दुसऱ्याला त्रास होत असतो याची जाणीव तरी आपल्याला आहे का? साधं रस्त्याने चालताना, जिन्यावरून चालताना धपाधपा आवाज करणं, मोठ्या मोठ्यांनी कड्या काढणं, दारू उघडणं, प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्याला त्रास होतो याची जाणीव तरी आहे का? म्हणजे नकळत पाप किती घडत असतं आपलं. आणि आपल्यापासून दुसऱ्याला यत्किंचितही त्रास होऊ नये, उलट आपलं जीवन दुसऱ्याच्या उपयोगाला यावं, त्याच्यासाठी आपण जगावं, समाजासाठी, देशासाठी, अडला नडलेल्यासाठी, दुसऱ्यासाठी आपलं जीवन आहे अशा तऱ्हेनं घालवणारे संत कुणीकडे आणि आपण सामान्य मंडळी कुणीकडे? दोन ध्रुवा इतकं अंतर आहे त्याच्यामध्ये. म्हणून संत आपल्या दिशेनं या व्यक्तीने यावं असा प्रयत्न करत असतात. म्हणून ह्याच्यामध्ये ते म्हणत आहेत, इतरांसारखं तू का करतो आहेस, त्यांच्याबरोबर का फरफटतो आहेस, जागा हो. ज्या दिशेनं चाललाय त्याच्याबरोबर उलट दिशेनं आपल्याला चालायचं आहे. एक दिशा आहे भगवंताकडे नेणारी आणि दुसरी दिशा आहे संसाराकडे नेणारी. भगवंताकडे जे जे करशील ते पुन्हा पुन्हा संसाराला तुला आणणार आहे. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा संसार वाढवणार आहे. आणि जे जे तू भगवंतासाठी करशील ते तुला संसारात असतानाच संसारातून मुक्त करणार आहे. पण हे माहितीच नसतं. माणसं परमार्थ करत असतात पण परमार्थ कशासाठी करतो हेही माहिती नसतं. माळा ओढत असतात, देवाची पूजा करत असतात, कुणी ध्यानधारणाही करत असतात, पण कशासाठी आपण करतो हेच माहिती नसतं. हे आपल्याला या श्लोकातून समजून घ्यायचं आहे. म्हणून ते म्हणतात, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे, हे करू नको असं. मग काय कर? तर सदा सर्वदा नाम वाचे वसू दे. भगवंताचं नाम तुझ्या वाणीवर असू दे. वाणीवर का म्हणतात ह्याच्यात एक थोडासा विचार करण्यासारखा आहे की नाम आपोआप येणं आणि नाम घेणं, ध्यान लागणं आणि ध्यान करणं, काही गोष्टी ह्या आपोआप व्हायला लागतात, पण त्या आपोआप होण्यासाठी पहिल्यांदा मुद्दाम कराव्या लागतात. ध्यान लागणं हे आपोआप होतं, पण त्याच्यासाठी मुद्दाम पहिल्यांदा ध्यान करावं लागतं. आपोआप नाम स्फुरणं ही पुढची अवस्था आहे, पण तत्पूर्वी नाम वाचे वसो दे, नाम घ्यायला लाग, वैखरीनं नाम घ्यायला लाग. हळूहळू ते मध्यमेत, पश्यंतीत परत जाईल आणि मग ते नाम आपोआप येत राहील. जसं आपण म्हटलं, झोपताना हरिस्मरणात झोपलो आणि उठल्याबरोबर हरिस्मरण झालं तर आपली झोप ही समाधीच होते, त्याच्याखेरीज दुसरं नाही, त्याचंच स्मरण होत आहे. खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे, मात्र वरवर केलं नाही, आतून आलं पाहिजे, अत्यंत प्रेमाने, निष्ठेने, भावभक्तीनं असं ते नालं पाहिजे. एक नाम आलं तरीसुद्धा पुरे असं म्हटलेलं आहे, पण ते नाम त्या जीवाला एकदम ऊर्ध्वगती देणारं आहे. नामाने ऊर्ध्वगती आहे आणि विषय वासनेने अधोगती आहे, जीव मध्ये आहे. त्याला वर न्यायचं का खाली न्यायचं हे आपल्या हातात आहे, आपण ठरवलं पाहिजे. म्हणून त्याच्यात म्हणतात, सदा सर्वदा, सदा सर्वदा, प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, सर्व काळी रामनाम जपत जावे. नामाला काहीही व्यग हे नाही आहे, हे नाम इथं घ्यावं का नाही, तिथं घ्यावं का नाही, कुठली जागा, कुठला काळ, असं काही वर्ज्य नाही आहे. नाम अखंड जपत जावं. म्हणून सदा सर्वदा नाम वाचे वसो दे, अहंता मनी पापिणी ते नसो दे. अहंतेरा पापिणी म्हटलेलं आहे, कारण हा अहंकारच सगळ्या नाशाला कारणीभूत होत. आणि अहंकार याचा अर्थ मी देह आहे असं वाटणं, हाच अहंकार आहे. अहंकारात दोन प्रकार आहेत, स्थूल अहंकार आहे, मी विद्वान आहे, श्रीमंत आहे, शाणा आहे, माझ्याजवळ हे आहे, ते आहे असं वाटणं, हा अहंकार वरवरचा झाला, हा विचाराने काढता येतो. पण मी देह आहे हा जो मूलभूत अहंकार आहे, ही जी अहंता आहे, ही पापिणी आहे, माणसाचं अधपतन करायला कारण आहे. आणि अहंकाराच्या पोटीच हे सगळे काम, क्रोध, लोभ, मत्सर, मदमत्सर, लोभ, सगळे जे विकार येतात हे अहंकाराच्या पोटीच येतात. म्हणून हा अहंकार हा घालवला पाहिजे. आणि हा अहंकार घालवण्यासाठी हा अहम जो स्वरूपाच्या ठिकाणी आहे, तो आता देहाच्या ठिकाणी आलेला आहे अज्ञानामुळे, त्याला पुन्हा त्या स्वरूपाच्या ठिकाणी सोहम बोधाने नेऊन ठेवलं पाहिजे. आणि देहोहमपासून सोहम इथपर्यंत वाटचाल झाली पाहिजे. ती अशी काय एक दोन दिवसाची, वर्षा दोन वर्षाची नाही, जन्मजन्माची वाटचाल आहे, पण ती करायला पाहिजे. आणि तशी जर केली तर अहंता पापिणी ते नसू दे, म्हणजे नाम वसू दे आणि अहंता नसू दे. समर्थ नेहमी काय करावं हे सांगताना काय करू नये हे सांगतात. सगळे संत तसंच करतात, अमुक एक कर असं म्हणताना अमुक एक करू नको. ज्ञानेश्वर महाराजांनी, भगवंतांनी बघितलं आहे, ज्ञानाची लक्षणं सांगताना पुढे अज्ञानाची लक्षणं लगेच सांगितलीत. दैवी संपत्ती सांगताना असुरी संपत्ती लगेच सांगितलेली आहे, की ही पाहिजे आणि ही नको. म्हणजे काय टाकायचं आहे तेही कळायला पाहिजे, काय धरायचं आहे तेही कळायला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये त्यांनी म्हटलं, रघुनायका वीण वाया शिणावे, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसो दे, अहंता मनी पापिणी ते नसो दे. जय जय रघुवीर समर्थ.